आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातल्या खासगी शाळा आणि शिकवणी वर्गांच्या शुल्कावर मर्यादा आणण्यासाठी सरकार लवकरच धोरण जाहीर करणार. चौथं विश्व मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्ये सुरू. कृत्रिम बुद्धिमत्तेसह अनेक प्रकारची आव्हानं असूनही अभिजात मराठी टिकूनच राहील असा मुख्यमंत्र्यांचा उद्घाटनपर भाषणात विश्वास. कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्ने 4 दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी मुंबईत दाखल आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 961 अंकांची घसरण. राज्यातल्या खासगी शाळा आणि शिकवणी वर्गांच्या शुल्कावर मर्यादा आणण्यासाठी सरकार लवकरच धोरण जाहीर करणार असल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आज विधानसभेत केली. राज्यातल्या शाळांची परिस्थिती, शिक्षणाचा अधिकार आणि संबंधित विषयांवर सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना ते उत्तर देत होते. येत्या शैक्षणिक वर्षात मराठी शाळांमधली पटसंख्या किमान 25% वाढेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. राज्य शासन मराठी माध्यमाच्या शाळांकडे विशेष लक्ष देऊन सर्व प्रकारच्या भौतिक सुविधा उपलब्ध करून देत आहे. याखेरीज इतर अनेक उपक्रमही राबवले जात आहेत अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. शिक्षणाच्या अधिकारांतर्गत प्रवेशासाठीची 1 किलोमीटरची मर्यादा शाळा नसतील तिथं शिथिल करण्याचा विचार करू असं आश्वासनही भुसे यांनी दिलं. राज्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सुविधा वाढवण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं. राज्यातल्या सर्व माध्यमाच्या आणि व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये मराठी शिकवणं बंधनकारक असून एखाद्या शाळेत याची अंमलबजावणी होत नसली तर सरकार त्यावर कारवाई करेल असंही ते म्हणाले. राज्यात कोणत्याही मराठी माध्यमाच्या शाळा बंद केल्या जाणार नाहीत अशी ग्वाही शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी आपल्या विभागातील पुरवणी मागण्यांवरच्या चर्चेला उत्तर देताना दिली. आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रिया पार पाडण्यासाठी 1,12,777 शाळा उपलब्ध असून त्यात आलेल्या अर्जांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली जाईल असं ते म्हणाले. यानंतर दोन्ही विभागांच्या पुरवणी मागण्यांसह इतर विभागांच्याही मागण्या सभागृहात मंजूर करण्यात आल्या. त्यानंतर विनियोजन विधेयकही मंजूर करण्यात आलं. महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी सुधारणा विधेयक नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आज विधान परिषदेत सादर केलं. नव्या सुधारणांनुसार कोणत्याही सदस्याला अध्यक्ष तसंच परिषद सदस्य म्हणून निवडून आल्यास एकाच वेळी दोन्ही पदं धारण करता येतील, मात्र केवळ एकच मत देता येईल. तथापि समसमान मत पडल्यास अध्यक्ष म्हणून निर्णायक मत देता येईल. नगरपंचायतीलाही हाच नियम लागू होईल. नाशिकच्या कुसुमाग्रज नगरीत आयोजित करण्यात आलेल्या 4th विश्व मराठी संमेलनाचं उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते झालं. राज्य शासनाच्या पुरस्कारांचं वितरण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी झालं. सध्या भाषांसमोर अनेक प्रकारची आव्हानं उभी आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता हे देखील आव्हानच आहे. मात्र मराठी भाषा, मराठी सारस्वतांचे नवे विचार कृत्रिम बुद्धिमत्ता हिरावून घेऊ शकणार नाही. या काळात देखील अभिजात मराठी टिकूनच राहील असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. कृत्रिम बुद्धिमत्तेचा मराठी भाषेसाठी अनुकूल वापर झाला पाहिजे. जे ग्रामीण साहित्य अनुवादित करण्यासाठी साहित्यिकांकडे पुरेसं बळ नाही त्यांना हे उपयुक्त ठरू शकेल असं ते म्हणाले. मराठी ही संवादाची, ज्ञानाची, संशोधनाची आणि चरितार्थाची भाषा झाली पाहिजे. त्यासाठी शासनाचा मराठी भाषा विभाग प्रयत्नशील आहे. आता 5वं मराठी साहित्य संमेलन विदर्भात तर त्यानंतरच्या वर्षी परदेशात भरवावं अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मराठी भाषेला मोठी परंपरा असल्याने ती टिकून राहील असा विश्वास व्यक्त केला. मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी लंडनमध्ये मराठीचं वैश्विक केंद्र उभं राहत असल्याचं सांगितलं. यशवंतराव चव्हाण यांच्या नावानं साहित्याची अनुवाद समिती स्थापन करणार असल्याची घोषणाही त्यांनी प्रास्ताविकात केली. यावेळी डॉ भालचंद्र नेमाडे यांना साहित्यभूषण, श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांना विंदा करंदीकर जीवनगौरव तर शांतीब्रह्म गुरुवर्य मारुतीबाबा कुरेकर यांना विश्व मराठी संमेलनाच्या विशेष पुरस्कारानं गौरवण्यात आलं. संत निवृत्तीनाथ महाराजांचे साहित्यासाठी नाशिकच्या संत निवृत्तीनाथ महाराज संजीवन समाधी ट्रस्टला 50 लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश यावेळी देण्यात आला. मंत्री गिरीश महाजन आणि छगन भुजबळ तसंच संमेलनाचे स्वागताध्यक्ष अॅडव्होकेट नितीन ठाकरे यांच्यासह अन्य आमदार आणि ज्येष्ठ साहित्यिक यावेळी उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्ने आजपासून 4 दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी मुंबईत पोहोचले आहेत. विमानतळावर राज्य सरकारचे राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी कार्ने यांचं स्वागत केलं. आजपासून 2 दिवस ते विविध कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी, उद्योजक, अर्थतज्ज्ञ, नवोन्मेष कर्मी तसंच शिक्षणतज्ञ यांच्या भेटी घेणार आहेत. 1 मार्चला ते नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची भेट घेतील. उभय नेते भारत आणि कॅनडा दरम्यानच्या धोरणात्मक भागीदारीचा आढावा घेतील. तसंच व्यापार आणि गुंतवणूक, ऊर्जा, मौल्यवान खनिज, कृषी, शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात परस्पर सहकार्याच्या संधीबाबत चर्चा करतील. मार्क कार्ने यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. अमेरिका आणि इराणमधल्या वाढत्या तणावामुळे आणि विविध क्षेत्रांमध्ये समभागांची विक्री वाढल्यामुळे आज देशातल्या शेअर बाजारांमध्ये मोठी घसरण झाली. भूराजकीय अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी जोखीम टाळण्याचा मार्ग स्वीकारल्यामुळे सकाळी व्यवहार सुरू झाल्यापासूनच घसरणीचं चिन्ह दिसत होतं. दिवसअखेरच्या शेवटच्या अर्ध्या तासात या घसरणीत वाढ झाली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 961 अंकांची घसरण झाली आणि तो 81,287 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 318 अंकांची घसरण नोंदवत 25,179 अंकांवर बंद झाला. मराठी भाषा गौरव दिन आज साजरा होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. मराठी भाषा गौरव दिवसाच्या निमित्तानं विधानभवनातल्या मध्यवर्ती सभागृहात जावे विनोदाच्या गावा या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. भाषणांमधल्या वक्तव्यांच्या चुकीचा अर्थ लावला जाऊ नये यासाठी खबरदारी बाळगली जात असल्यानं आता भाषणांमधला विनोदाचा भाग कमी होत चालल्याची खंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. मात्र जेव्हा एखाद्याच्या व्यक्तिमत्वावरून संदर्भहीन विनोद केला जातो तेव्हा त्या विनोदाचा दर्जा घसरतो असंही मुख्यमंत्री म्हणाले. विसपागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे संपादित लोकसेवेचा लोकजागर या ग्रंथाचं प्रकाशनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनीही या दिनानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. मराठी भाषा ही धर्म, संप्रदाय आणि जातीच्या पलीकडे जाऊन लोकांना जोडणारी भाषा आहे असं त्यांनी समाज माध्यमावर संदेशात म्हटलं आहे. मराठी भाषा भवन आणि मराठी रंगभूमीचं दालन यांच्या कामाला मागच्या सरकारनं स्थगिती दिली होती ते पुन्हा एकदा सुरू व्हावं अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी विधानभवन परिसरात बातमीदारांशी बोलताना केली.
हे टप्पेटप्पे जे चाललेले आहेत, हा पहिला टप्पा पूर्ण व्हायला 4 वर्ष का लागलेली आहेत? कारण आम्ही 2021 सालीच भूमिपूजन केलं होतं आणि नंतर ह्या सरकारने स्थगिती दिली होती. दुसरं म्हणजे मराठी भाषा भवन मध्ये ना वेगळी सरकारची खाती देखील तिथेच आणायची होती, त्याला देखील आम्ही विरोध केला होता. ते काम सुरू झालेलं थांबवलं होतं. मराठी रंगभूमीचं जे दालन आहे त्याचं देखील काम, स्थानिक जे आमदार आहेत त्यांना मराठीशी काही त्रास आहे का हे आम्हाला माहित नाही तिकडचे जे मलबारीलचे आमदार आहेत, पण त्याचमुळे हे काम थांबलेलं होतं. हे मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा सुरू करावं ही आमची आवर्जून आज मागणी करत आहोत.
T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या Super 8 फेरीत आज कोलंबोत इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात लढत होत आहे. न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी किमान तापमानात किंचित घट झाली. येत्या 2 दिवसात विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. राज्यात इतरत्र हवामान कोरडं राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातल्या खासगी शाळा आणि शिकवणी वर्गांच्या शुल्कावर मर्यादा आणण्यासाठी सरकार लवकरच धोरण जाहीर करणार. 4थं विश्व मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्ये सुरू. कृत्रिम बुद्धिमत्तेसह अनेक प्रकारची आव्हानं असूनही अभिजात मराठी टिकूनच राहील असा मुख्यमंत्र्यांचा उद्घाटनपर भाषणात विश्वास. कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्ने 4 दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी मुंबईत दाखल आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 961 अंकांची घसरण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.